नमस्कार मंडळी, मी मोहिनी नातू. सृष्टीतील ऋतुचक्र हा निसर्गाचा एक नयनरम्य आणि तितकाच आश्चर्यजनक आविष्कारच म्हणायला हवा, नाही का? सूर्य स्थिर आहे आणि त्याभोवती सर्व ग्रहतारे आपापली कक्षा राखून अंतर कायम ठेवीत फिरत असतात. हे शास्त्रीयदृष्ट्या परखड सत्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही त्यामुळे सृष्टीत होणारे बदल आणि जीवनाला मिळणारी सुंदर आगळीवेगळी आणि हरक्षणी विलक्षण थक्क करणारी दिशा रसिक मनाला साथ घातल्याशिवाय राहत नाही, हो ना? हरेक ऋतू आपापलं खास वैशिष्ट्य घेऊन अवतरतो, पूर्णपणे विकसित होतो, सगळं वैभव सृष्टीला देऊन हलकेच अस्तंगत होतो आणि तितक्याच सहजपणे पुढचा ऋतू येतो. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे सर्व ऋतू सृष्टीला आपापल्या परीने नटवायला अगदी आतूर असतात. ग्रीष्माच्या सहवासात सृष्टी स्वतःच तापते आणि मग दाह शांत व्हायला स्वतःकरता स्वतःच बरसते. तापलेली सृष्टी वाट बघत असते आणि काय होतं, अलगद अंतराळात खूण काही उमटली, खोल खोल अंतरात खूण गाठ पटलेली, हळुवार त्या लकेरीने न कळे कोणती कळ फिरवली, सखा असा बरसला की सृष्टी धुंदलेली. असा हा सृष्टीचा सखा, प्रियकर, वल्लभ, कोण बरं, श्रावण अवतरतो. सृष्टीसुद्धा अंगोपांगी बहरून येते, हिरवा शालू नेसते, कोवळ्या उन्हाची हळद लावते, सोहमसुरांच्या संगतीने सोनचाफा प्राजक्त यांनी सुगंधी केलेल्या वातावरणात इंद्रधनुच्या तोरणांनी सजलेल्या नभमंडपात श्रावण सख्याशी एकरूप होते. ह्या त्यांच्या मिलनात कोणकोण हजर असतं? सुस्वर असतो, सुगंध असतो, सौंदर्य असतं आणि अगदी पावित्र्यसुद्धा खुद्द जातीने हजर असतं. मिलन म्हटले की सृजना आलेच. श्रावणाच्या या मनोज्ञ वातावरणात कवी मनाचे पक्षी प्रतिभेचे पंख पालवून साहित्याच्या आकाशात अगदी स्वैर भरारी घेतात. त्यामुळे होतं काय, अर्थगर्भ शब्द गाणी होऊन अवतरतात. कृष्णाच्या विरहानी व्याकुळ होऊन कुठे एखादी मीरा गाते निसदिन बरसत नयन हमारे, आणि दुसरी कुणी आनंदाने गाते आया सावन झुमके. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर मग ह्या सगळ्या गीतांच्या साथीने प्राणी, पक्षी, झाडं, वेली आणि सर्व सृष्टीमध्ये विरह, मिलन आणि सृजनाचा सोहळा साकारतो. असा हा सृष्टीचा सखा श्रावण, सृष्टीला आनंदाचा गगनगाभारा भेट देणारा, व्यापक अशा निळाईत घेऊन जाणारा श्रावण. त्याचे श्रावण गीत गात गात मनात साठवत आपण त्याची परत आतुरतेने वाट पाहू लागतो. सध्या इतकंच.